नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद रोमाल्देज मार्कोस ज्युनियर आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय शिष्टमंडळ उलोवणी करतले. युक्रेन संघर्षा उपरांत रशियेकडच्यान तेल आयात करपाचेर अमेरिका आणि युरोपीय संघटनेन भारताक लक्ष करप अन्यायकारक आणि अवास्तव असा असे परराष्ट्र मंत्रालयान म्हळां. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हळ्यार एनडीए संसदीय पक्षाची महत्वाची बसका आज सकाळी नवी दिल्लीत जातली. एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीचे निमणे क्रिकेट कसोटीत भारतान येजमान इंग्लंडाचेर 6 धावण्यांनी रोमांचक जैत मिळून 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद रोमाल्देज मार्कोस ज्युनियर आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय शिष्टमंडळ उलोवणी करतले. राष्ट्राध्यक्ष मार्कोस भारताच्या 5 दिसांच्या भोंवडेर आसात. दोनी फुडाऱ्यांमधल्या चर्चेक लागून द्विपक्षीय भागीदारी खूप घटमूट जातली असो विश्वास परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी विश्वास व्यक्त केला. द्विपक्षीय उलोवपा वेळार भारत आणि फिलिपिन्स वेपार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, दर्यामळार सहकार्य, शेतकी भलायकी जतनाय, वखदां आणि डिजिटल तंत्रज्ञानाचेर लक्ष केंद्रीत करून द्विपक्षीय संबंधाच्या पुराय क्षेत्राचो नियाळ घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद मार्कोस हांच्या हाजिरेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जायत्या समजिकायेच्या कबलातीचेर सय जावपाची शक्यताय आसा. भारत फिलिपिन्स द्विपक्षीय संबंधात अर्थिक संलग्नताय हे महत्वाचे आसा. युक्रेन संघर्षा उपरांत रशियेकडच्यान तेल आयात करपाचेर अमेरिका आणि युरोपियन संघटनेन भारताक लक्ष करप अन्यायकारक आणि अवास्तव असा असे परराष्ट्र मंत्रालयान म्हळां. खंयचे व्हड अर्थवेवस्थेप्रमाण भारतूय आपले राष्ट्रीय हीत आणि आर्थिक सुरक्षा राखपा खातीर गरजेचे सगळे उपाय करतलो असे मंत्रालयान एका निवेदनात म्हळां. संघर्ष सुरू जाल्ले उपरांत पारंपारीक पुरवण युरोपाकडेन वळयिल्ल्यान भारतान रशियेतल्यान तेल आयात करपाक सुरवात केली असे मंत्रालयान सांगला. संवसारीक उर्जा बाजारातली स्थिरताय घटमूट करपा खातीर त्या काळात भारतातल्यान अशी आयात करपाक अमेरिकेन सक्रियपणान प्रोत्साहन दिले. भारताची आयात भारतीय गिरायकांक अदमाशी आणि परवडपी उर्जेचे दर सुनिश्चित करपा खातीर असा आणि संवसारीक बाजारपेठेची परिस्थिती पळल्यार ही एक गरज असा हाचेर मंत्रालयान भर दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हळ्यार एनडीए संसदीय पक्षाची महत्वाची बसका आज सकाळी नवी दिल्लीत जातली. ह्या बसकेक लोकसभा आणि राज्यसभेचे एनडीएचे वांगडी हजर असतले. बिहारातल्या वेंचणूक वळेरेंतल्यान विशेष सघन सुधारणा म्हळ्यार एसआयआर विशीं विरोधी पक्षांनी चर्चा करपाची मागणी करतना संसदेत चालू आशिल्ल्या गोंधळाच्या फाटभुंयेर ही बसका जाता. विरोधी पक्ष एसआयआर फाटी घेवपाची मागणी करतात. विरोधकांच्या निषेधा मदीं काल लोकसभेत राष्ट्रीय खेळा प्रशासन विधेयक 2025 आनी राष्ट्रीय एंटी डोपींग दुरुस्ती विधेयक 2025 हाचेर चर्चा करपाक मेळूंक ना. सर्वपक्ष बसके उपरांत राष्ट्रीय खेळा विधेयक आणि डोपिंग विरोधी विधेयकाचेर चर्चा करपा खातीर व्यवसायिक सल्लागार समितीच्या बसकेत वेळ दिला असे संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू हांणी सांगले. सभागृहाचो वेळ वाया घालचो न्हय असे आवाहन करून सदस्यांच्या भूमिकेचो ताणी निषेध केलो. केंद्रीय खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी हे विधेयक महत्वाचे असा असे सांगून विरोधी वांगड्यांक चर्चा करपाक परवानगी दिवची असे आवाहन केला. अध्यक्षपदाचेर आशिल्ले भाजपा खासदार जगदंबिका पाल हांणी सदस्यांक ही चर्चा चालू दवरपाचो उलो मारला. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगले की फाटल्या 16 महिन्यांत रोजगार मेळाव्या अंतर्गत 11 लाखां परस चड इत्सुकांक नोकरी मेळ्या. लोकसभेत एका पुरवणी प्रस्नाक जाप दितना केंद्रीय मंत्र्यान म्हळें की आरबीआयच्या अहवाला प्रमाण फाटल्या 10 दशकांत 17 कोटी परस अदीक तरणाट्यांक रोजगार मेळ्ळा. कृशी क्षेत्रांत रोजगार निर्मिती 16% वयल्यान 19% मेरेन वाडल्या. बेरोजगारीचो दर 3.2% मेरेन घसरला, जो कितलेशात विकसीत देशांमदीं दिसपी दरापेक्षा लक्षणीयरित्या कमी आसा अशें तांणी नमूद केलें.
एक दशक में 25% सर्विस सेक्टर में जॉब निर्माण होता था, आज सर्विस सेक्टर में 36% रोजगार निर्माण के साथ देश आगे बढ़ रहा है. अनएम्प्लॉयमेंट रेट देश में आज 3.2% है, जो डेवलप्ड कंट्री के बराबर है.
यो खबर तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकत आहात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. संरक्षण मंत्रालयान पहलगाम हल्लेखोरांची वळख आणि फाटभूंय हाचेविशी कसलोच अहवाल जारी करपाक न्हयकार दिला. सोशल मिडियाचेर सशस्त्र दळाक जापसालदार धरिल्ल्या खबरांक जाप म्हणून मंत्रालयाचे हे निवेदन आयला. सशस्त्र दळांच्या जनसंपर्क कार्यालयांनी वा खंयच्याच नामांकीत प्रवक्त्यान अशी कसलीच टिप्पणी करू ना अशें तातूंत म्हळां. मंत्रालयान फुडें म्हळां की हो अहवाल उक्त्या स्रोतावेल्यान एकठांय केल्ल्या चकमकी उपरांतच्या निश्कर्षांचें संकलन आसा अशें दिसता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लीच्या कर्तव्य पथाचेर कर्तव्य भवनाचें उक्तावण करतले आनी भौशीक कार्यावळींत उलोवप करतले. कर्तव्य भवन हो सेंट्रल विस्टाच्या व्यापक परिवर्तनाचो एक भाग. प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करपाक आनी चपळ प्रशासन सक्षम करपाक येवपी जायत्या साधारण केंद्र सचिवालय इमारती मदली ही पयली. सध्या दिल्लीत विखुरलेल्या वेगवेगळ्या मंत्रालयांक आनी खात्यांक एकठांय हाडून कार्यक्षमताय नाविन्य आनी सहकार्याक चालना दिवपा खातीर कर्तव्य भवन तयार केला अशें प्रधानमंत्री कार्यालयान निवेदनात म्हळां. बायल आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान प्रधानमंत्री मातृवंदना येवजणे खातीर खाशेली नोंदणी मोहीम ह्या म्हयन्याच्या 15 तारखेमेरेन वाडिल्या. आंगणवाडी आनी आशा कर्मचाऱ्यांच्या फुडारपणा खाला घरोघर वचून जागृताय सह नोंदणी मोहीम PMMVY सगळ्या पात्र गुरवार आनी स्तनपान दिवपी बायलां मेरेन पावोवपाचो आनी येवजणे खाला ताची वेळार नोंदणी सुनिश्चित करपाचो हाचो हेतू आसा. झारखंडाचे आदले मुख्यमंत्री शिबू सोरेन हांकां काल मरण आयले. त्यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारान 3 दिसांचो राजकीय शोक जाहीर केला. त्यांच्या मरणा बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी हेर मानेस्तांनी शोक व्यक्त केला. सोशल मिडिया पोस्टात राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळां की सोरेन हांचे मरण हे सामाजीक न्यायाच्या क्षेत्रात व्हड नुकसान आसा. त्यांनी आदिवासी वळख आनी झारखंड राज्याच्या निर्मिती खातीर फुडाकार घेतिल्लो. लोकांच्या खासा करून आदिवासी समुदायांच्या कल्याणाचेर तांणी भर दिल्लो सदांच याद उरतलो अशें राष्ट्रपतींनी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी झारखंडाचे आदले मुख्यमंत्री हे तळागातले फुडारी म्हणून वळखताले ते भौशीक जिणेंत जनतेप्रती अढळ समर्पणान मुखार आयले. सोरेन आदिवासी समुदाय गरीब आनी दलितांक सक्षम करपाक वावुरताले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी श्रद्धांजली ओपताना तांच्या ज्येष्ठ फुडाऱ्या पैकी ते आशिल्ले अशें म्हळां.
दिसम गुरु के रूप में जाने जाने वाले आम गरीब लोगों में गुरुजी के रूप में लोकप्रिय आदिवासी समुदायों के अधिकारों और उत्थान के आंदोलन में एक प्रमुख स्वर वे एक जमीनी कार्यकर्ता थे. झारखंड राज्य की स्थापना के आंदोलन में उनकी महत्वपूर्ण भूमिका रही. उन्होंने आजीवन वंचितों के अधिकारों और कल्याण के लिए समर्पित भाव से काम किया. उनके निधन से देश ने एक अनुभवी सांसद आदिवासी अधिकारों के प्रबल पैरोकार और एक अत्यंत सम्मानित जनप्रतिनिधि को खो दिया है.
चीनान भारतीय वाठाराचेर कब्जो केल्ल्याविशी काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांणी सांगिल्ल्या विधानाचेर संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी टिका केल्या. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयतना रिजीजू हांणी सांगले की गांधी हांणी केल्ल्या निराधार दाव्या संबंधी सर्वोच्च न्यायालयान हे संबंधी खर निरीक्षणां नोंद केल्यात. सर्वोच्च न्यायालयान अशी खर निरीक्षणां वेळार आनी योग्य रितीन केल्यात अशें रिजीजू हांणी सांगले. गांधी हांणी केल्ली अशी विधानां देशा खातीर खूब हानिकारक आसात अशें रिजीजू हांणी नदरेक हाडलां. निती आयोगान अनलॉकिंग दी $200 बिलियन ऑपॉर्च्युनिटी इलेक्ट्रीक वेहिकल्स इन इंडिया आनी इंडिया इलेक्ट्रीक मॉबिलिटी इंडेक्स म्हळ्यार IEMIची पयली आवृत्ती नवी दिल्लीत प्रकाशीत केली. इलेक्ट्रीक वाहनांतल्या $200 अब्ज संद उक्ती करपा विशींच्या अहवालात प्रोत्साहन दिवपा पासून उच्च क्षमता आशिल्ल्या वाहन विभागांचेर आनी भौगोलीक क्षेत्रांचेर लक्ष केंद्रीत करपाचो हाचो हेतू आसा. तशेंच सध्या आपणावपा खातीर म्हत्वाची आडमेळी आशिल्ल्या इलेक्ट्रीक बशी आनी ट्रकां खातीर आर्थिक आदार सक्षम करपाचोय हेतू आसा. काल सांजवेळा लंडनातल्या द ओव्हलात जाल्ल्या एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या निमण्या क्रिकेट कसोटीत भारतान येजमान इंग्लंडाचेर 6 धावण्यांनी रोमांचक जैत मेळून 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारतान थारायल्या 374 धावण्यांचे लक्ष गाठताना येजमान पंगडान 5व्या दिसा दुसऱ्या डावात 367 धावण्यो करून ऑल आऊट झालो. फुटबॉलात काल लिंफाळातल्या खुमान लंपक मुखेल स्टेडियमाचेर जाल्ल्या 134व्या इंडियन ऑयल डुरंड कपातल्या गट एफ मॅचीत रियल काश्मीर एफसीन थळाव्या आवडट्या TRAU FC-चेर 2-1 अशी हार घाली. 24व्या मिनटार मारक तारिकान रियल काश्मीराक आघाडी दिली पूण 2 मिनटां आदींच TRAU FC-च्या आफ्रिदी बुयामायुमान 1-1 अशी बरोबरी केली. 64व्या मिनटार हो निर्णायक खेळ आयलो तेन्ना मणिपुरी मिडफिल्डर निंगथू खोंगजाम रोहन सिंगान आपल्या घराच्या पंगडाआड खेळत भायल्यान एक शानदार गोल करून जैत मेळयले. भारतीय हवामान खात्यान तामिळनाडूच्या घाट वाठारांतली आनी केरळांतल्यान फाल्यां मेरेन घोग्यांनी पावस पडपाचो रेड अलर्ट दिला. IMD-च्या म्हणण्या प्रमाण फुडले 3 ते 4 दीस तामिळनाडू केरळ माहे दर्यादेग आनी दक्षिण कर्नाटक तशेंच दर्यादेगा वेले आंध्र प्रदेश आनी लक्षद्वीपांत नेटान पावस चालू उरतलो. तशेंच आज जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंड हांगाय तीच परिस्थिती आसतली. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद मार्कोस ज्युनियर आयज नवी दिल्लीत उच्चस्तरीय शिष्टमंडळ उलोवणी करतले. युक्रेन संघर्षा उपरांत रशियेकडच्यान तेल आयात करपाचेर अमेरिका आनी युरोपीय संघटनेन भारताक लक्ष करप अन्यायकारक आनी अवास्तव आसा अशें परराष्ट्र मंत्रालयान म्हळां. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हळ्यार NDA संसदीय पक्षाची म्हत्वाची बसका आयज सकाळी नवी दिल्लीत जाता. एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या निमण्या क्रिकेट कसोटीत भारतान येजमान इंग्लंडाचेर स धावणांनी रोमांचक जैत मिळून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरापत्र सोपले. आमच्या मुखावेल्यो खबर आयकूंक रावात सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.